भाग 13 येशु ना जन्म। लूक याना दुसरा अध्याय 1 ते 20 वचन। त्याच वेळवर राजानी रोकसला अशा हुकुम दिना की प्रत्येकनी आपनी नावनी नोंदणी आपापला गावले जाईन करवा। त्यावेळी मरिये आणि योसेफ या बेतलेम गावमा नाव नोंदणी करासाठी गयात, तेव्हा त्यासनीसाठी रावाला जागा नसनेल। म्हणी त्यासाला एक गायना गोटमा त्यासला जागा रवानी भेटणी। मरियानं त्या ठिकाणी एक बाळाला जन्म दिनी। त्याच बागम रानम काही मेंढपाळ आपलं मेंढरसनं राखण करी रहनलत आणि आपलं मेंढर राखत, तेव्हा परमेश्वरनं दूत त्यासनीजवळ उभा राहिनात। तेव्हा देवदूत त्यासाला आखना, भिऊ नका, कारण जो मोठा आनंद सर्व लोकसला होणारस त्यांनी सुवार्ता मै तुम्हाला आखना वनास। तुमनेसाठी आज दावीदनी गावम तारणारा जन्माला वनास, तो ख्रिस्त प्रभू स। तितकम स्वर्गमय देवदूत त्यासनीजवळ प्रगट होईनात आणि ते देवनी स्तुती करता दिसनात। मेंढपाळ एकमेकासला आखू लागनात, चला आपण बेतलेम गावला जाऊ आणि जा आपला देवदूताला आखीस ता आपण पाहू। त्यानंतर ते बेतलेम गावम वनात आणि तसे ते बाळला देख्या आणि त्या सर्व आश्चर्यचकित वैनात। नंतर त्यास सगळीकडं त्या गोष्टीसनं बोबाटा कर्या।